नमस्कार, मी भावना टोले मुलाखत घेत आहे निवृत्ती पुंडलिक आवारी, गाव बोरवड, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आजची तारीख आहे 16 जुलै 2025 आणि वेळ आहे 2:06. हे पहिलं सत्र आहे निवृत्ती आवारी यांच्यासोबत आणि ही मुलाखत पास्ट या प्रकल्पासाठी आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमचं नाव, वय, गाव आणि तुमचा जो आदिवासी समाज आहे तो सांगा.
माझं नाव निवृत्ती पुंडलिक आवारी, वय 53, गाव बोरवट. समाज हिंदू कोकणा.
आता आपण मुलाखतीला सुरुवात करतोय तर पहिला प्रश्न असा, म्हणजे आपल्या कुटुंबात वैदू ही परंपरा कधीपासून सुरुवात केली गेली?
आमच्या आजोब्यांपासून जोपासली तर माझे वडिलापर्यंत आणि ही तिसरी पिढी चालू आहे.
होय. आजोबांनी तुम्हाला हे सगळं?
नाही, आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं, वडिलांपासून मायापर्यंत आलं, म्हणजे ही तिसरी पिढी आहे आता आणि मी हे जोपासलेली आहे.
तुम्ही हे जे सगळं ज्ञान आहे ते तुम्ही कोणाकडून आणि कसं शिकलात?
आमचं ते वडिलोपार्जी असल्यामुळं आम्हाला त्याचं काही म्हणजे कोणाकडून जास्त काही घ्यायला लागलं नाही, काही नाही. जे वडिलो पारंपरिक जे देत आले ते आम्ही चालू ठेवलेत.
अच्छा, मग ते कसं सांगायचे? आजोबांनी बाबांना कसं शिकवलं? तुम्हाला बाबांनी, तुमच्या बाबांनी कसं शिकवलं?
आता आम्ही जसं त्यांच्या संघ आम्ही शेतात जायचो, मग ते आम्हाला माहिती द्यायचे का ह्याच्यावरती हे चालतंय, त्याच्यावरती ते चालतंय. नंतर आम्हाला शहाणे झाल्यानंतर आम्हाला ते समजायला लागलं काही वनस्पती. मग त्या काही कोणाचे काही आजार वगैरे काही हे पण लक्षात यायला लागले. मग त्याच्यावरती हे बा घेऊन या, मग ते आम्ही जायचो, आम्ही ते काढायचो किंवा खणायचो. कंद असो, मुळं असो किंवा झाडाची साल असो, ते आम्ही काढून आणून आणि त्यांना वापरायला देत असायचं. हां, त्यांनी आणले तर ते द्यायचे, नाही तर मग आम्हाला सांगितलं तर आम्ही स्वतः जायचो, आम्ही काढून आणून द्यायचो.
त्यानंतरचा प्रश्न असा की तुम्ही कोणकोणते वेगवेगळे जे आजार आहेत ज्यांच्याकडे, म्हणजे ज्यांचे रुग्ण तुमच्याकडे येतात त्यांच्यासाठी औषधं तुम्ही तयार करता?
आपल्या हाड जर मोडलं असेल त्याच्यावरती त्याचे बांधणी तयार करणे आणि मोडलं ते व्यवस्थित त्याची तपासणी करून जरा त्याला जागेवरती आणून आणि त्याच्यावर बांधणी तयार करावी लागते. होय. आणि त्याच्यात औषधं आहेत त्यांचा लेप तयार करावा लागतो आणि तो लेप तो लावून आणि त्याच्यावरती कपडा बांधून आणि त्याच्यावरतून पट्टी मलम करावं लागते, पट्टी बांधून द्यावी लागते.
अजून कोणते आजार आहेत तुम्ही ज्याच्यावर काम करता, औषध देता?
जखमेला सुद्धा आम्ही असं चालू औषधं तयार करतोय. मग ते कळा मूळ असेल किंवा पाला असेल ते आम्ही चालू त्याच्यावर बांधून देतो. हां, किंवा खायला देतो. असे कंद असो, मुळं असो, काही असो की पाला असो, त्याचा आम्ही वापर करतो वनस्पतीचा.
अजून कोणते रोग आहे?
हा, स्त्रियांचे सुद्धा आजार असतात, लाल पाणी जाणे, सफेद पाणी जाणे, याच्यावर सुद्धा आम्ही औषधं देत राहतो. तसेच मूतखडा असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही देत असतो. किंवा मूळव्याध आहे, मूळव्याधला सुद्धा आम्ही दुसऱ्याला असं असं घ्या म्हणून काही सांगतोय औषधं काय किंवा काही असं. किंवा आमच्याकडं असलं तर आम्ही देतो. काही त्यांना घरगुती असतात मिळण्यासारख्या, तर त्यांना घरातून घ्यायला लावतो आम्ही.
घरातून घ्यायला लावतो
होय.
नंतर तुम्ही कोणत्या विशिष्ट आजारावर उपचार देता?
हाडमोडीवरती जे आहे तर मग त्याच्यावरती आम्ही असे कंद असता तर ते
त्या कंदांचं नाव
हा उधाळा. उधाळा हे एक झाड आहे, त्याची मुळी एकदम चिवट असते, अशी अशी बारीक केल्यानंतर त्याचा असं चिवटपणा येतो, म्हणजे चिक्की तयार होते. त्याच्यात ते पक्के म्हणजे पक्क होण्यासाठी आम्ही ती मुळी आणि बेंदोरवेल याचा कंद असतो, तो कंद आणि खरबाटीची जी साल असते आणि एक आपण म्हणतो चटक चांदणी किंवा बेसरम याचा पाला, हे आम्ही चारी वस्तू एकत्र करून त्याचं आम्ही खलबत्यामध्ये बारीक करून घेतो. बारीक केल्यानंतर त्याचं एक जीव झाल्यानंतर त्याचा आम्ही लेप तयार करतो. हां, लेप तयार करून आणि त्याला आम्ही वरतून पट्टी बांधतो आणि बांबूचे जे किमटं आहेत, बांबूचे किमटं त्याचे आम्ही सापळी तयार करतो, जाळी तयार करतो आणि ती वरतून आम्ही दोऱ्यांनी व्यवस्थित बांधून देतो, सुतळीनी किंवा दोऱ्यांनी असं बांधून देतो.